வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்யே ஜாங்கலிகாயமானே சம்சாரஹாலாஹலமோஹ சாந்தயே புண்டலீகவரதே ஹாரி விட்டல ஸ்ரீ ஜ்ஞானதேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய். ஜய ஜய ரகுவீர சமர்த். ஹரி ஹரி ஹரி. கிம்பகுனா யாபரி ஸ்ரீ குருமூர்த்தி அந்தரி போகி ஆதா அவதாரி பாஹ்ய சேவா மாக்சேலா आपलं इथपर्यंत झालेलं होतं. आपल्या अभ्यंतरी म्हणजे अंतःकरणामध्ये चित्तामध्ये मनामध्ये मोठ्या प्रेमाने श्री गुरूंच्या रूपाचं ध्यान करतो असं जे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं, तर आपल्या अंतर्यामी ध्यान कोणत्या कोणत्या पद्धतीने करतो याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी बरीच उदाहरणं दिली. ही अंतरंग गुरुसेवा झाल्यानंतर आता ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की आता बाह्य सेवा तो कसा करतो ते पाहूया. सेवा आणि उपासना हा विषय तसा बराच गहन आहे असं वाटतं, त्याला गांभीर्य देखील आहे. त्याच्यामध्ये मधुरता देखील आहे, त्याच्यामध्ये अंतरंगता देखील आहे आणि बहिरंगता देखील आहे. आता अंतरंग अंतरंग याचा अर्थ अंतरंगामध्ये श्री गुरूंच्या रूपाचं ध्यान करणं वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने ते आपण पाहिलं. आपल्या हृदयाच्या आवारामध्ये जो आराध्य आहे त्याला निश्चल ध्रुवासारखा करून सर्व भावे परिवारी आपण होय. सर्व भावानी त्याचा परिवार आपण होऊन राहिलेले आहोत अंतःकरणामध्ये. प्रत्यक्षात काही करायचं नाहीये. इथं आता प्रत्यक्षात काय तो करतो ते सांगितलेलं आहे. आपला चिदाकाश जणू चैतन्याचं पोळं आहे. त्या चैतन्याच्या पोळ्यामध्ये देखील आनंद रूप राऊळ आहे. त्या राऊळामध्ये गुरुमूर्ती आहे, गुरुलिंग आहे आणि त्या गुरुलिंगाचं ध्यान करायचं आहे. अंतरंग आहे, बाहेर काही करायचं नाहीये. जे काही चाललंय ते डोळे मिटून आत चाललेलं आहे, बाहेर काहीही नाही. किंवा आपल्या जीवाची शेज करून गुरु कांतू करूनी भुंजे. जीव शिवाचा भोग घेतो आहे, अंतरंग उपासना आहे. फक्त सांगितलेलं आहे ते म्हणजे पत्नी आणि पती अशा भावाने, पण आहे अंतरंग उपासना. तर कधी असं सांगितलं की क्षीराब्धी आहे, क्षीरसागर आहे. आपल्या अंतःकरणात उचंबळून येणारं प्रेम हाच कोणी क्षीरसागर. त्या प्रेमाच्या आधारावर ध्येय ध्यान बहुसुख अनुभवतो आहे. आणि ते सुख हेच जणू गुरुंना येऊन राहण्याचं ठिकाण असावं. गुरुंनी अशा ठिकाणी अशा शिष्याच्या ठिकाणी विश्रांतीला यावं. शिष्य गुरुंच्या ठिकाणी विश्रांतीला जातो ना, पण आपल्या ध्यानाचं सुख असं अनुभवावं की त्या ठिकाणी गुरु विश्रांतीला आलेत अशी भावना आहे. प्रत्यक्ष आलेले नाहीयेत, प्रत्यक्ष गुरु गुरूंच्या घरी आहेत, शिष्य शिष्याच्या घरी आहे. ही आत अंतरंगात केलेली भावना आहे. मग लक्ष्मी आपण झाला, गरुड आपण झाला, नाभी आपणच जन्माला आला, ज्ञानी झाला वगैरे सगळं गुरूंच्या अधिष्ठानावर झालं. किंवा एखाद्या वेळेला गुरु माय करी भाव बळे, स्तन्य सुखे लोळे अंकावरी. प्रत्यक्षात काही नाही आहे. हे सगळं आत भावना करायची आहे. ही प्रातिभ साधन आहे. किंवा चैतन्य रूप वृक्ष आहे, म्हणजे परमात्मा, त्याच्या तळवटी गुरु धेनू आहे आणि आपण वत्स झालेले आहोत. भावना आहे. प्रत्यक्ष कोणता चैतन्याचा तरू नाहीये की ज्या तरूच्या खाली गुरु खरीच गाय कशी भावायची आणि आपण वत्स कसं व्हायचं. प्रत्यक्षात काही नाहीये. गुरु कृपा आणि स्नेह, कृपा आणि स्नेह या दोन गोष्टी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्या. कृपाही असावी आणि स्नेहही असावा. काही गुरु आहेत तर ते कृपा करतात पण स्नेह नाही राखत. तुम्ही तुमचे, आम्ही आमचे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात गुरु कृपा स्नेह, जे कृपा स्नेह हे जणू पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये आपण मासोळी झालेले आहोत. प्रत्यक्षात काही नाहीये. एक मिनिट भर पाण्यात डोकं बुडवून पहा, कशी घालमेल होईल श्वास घेण्यासाठी. कल्पनेनी मासोळी व्हायचं आहे. कोणे के वेळी हे चिभावी. किंवा गुरु कृपा हे जणू अमृत आहे, त्या अमृताचा वर्षाव होतो आहे. आता बाहेर वर्षावच चाललाय सध्या, पावसाचे दिवस आहेत, पण हा अमृताचा वर्षाव आहे. आणि या वर्षावामध्ये आपण अंकुरित झालेलं रोप आहोत. पण हे अंकुरित झालेलं रोप सेवेकरता आहे अशी भावना केलेली आहे. प्रत्यक्षात थोडे पावसात भिजून या बरं. डोकं पुसायला लागतं, कपडे बदलायला लागतात, गारठा अंगातून जात नाही, कसकस आल्यासारखं वाटतं. हे दिवस तसेच चाकरमान्यांकरता भाग्याचेच आहेत सध्या, कारण वर्क फ्रॉम होम चाललेलं आहे. मला आठवतं मी जेव्हा ऑफिसमध्ये जायचो, रोज जर भिजत जायचं आणि यायचं झालं तर असे 4-5 दिवस झाल्यानंतर ऑफिसमध्येच नको जायला. आज तब्येत बरी नाहीये, डोकं जड झालंय, सर्दी झाली आहे असं वाटत असे. पण हा अनुभव आत्ता कोणाला नाहीये, कारण घरी बसून काम चाललेलं आहे. पण नुसतं भिजायचं नाहीये या अमृतामध्ये, तर सेवावृत्तीचं रोप होऊन तरारून वर यायचं आहे. पण सगळी भावना आहे, मानसिक आहे, भावनिक आहे. ऐसे ऐसे संकल्प विये मन, असे असे अनेक संकल्प मनात निर्माण होतात आणि करून पाहतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. कधी चक्षु पक्षे विण पिलू होया आपण, कैसे पै अपारपण आवडीचे. ही आवडी तर काय, डोळेही फुटलेले नाही ज्ञानाचे आणि स्वतंत्र भरारही घेता येत नाहीये पंखांनी. तोही अहंकार नाहीये, आपण पिलू झालेले आहोत. गुरु ते पक्षिणी करी, प्रत्यक्षात काही नाहीये. हा भाव आहे, चारा घे चाचूवरी, आणि चोचीमध्ये चारा पक्षिणी भरवते आहे असे संपूर्ण गुरूंवर अवलंबून आहोत, पक्षिणीवर अवलंबून आहोत. पक्षिणी प्रभाते चारी यासी जाय, पिलू वाट पाहे उपवासी. तैसे माझे मन धरी वो तुझी आस, चरण रात्रन दिस चिंती तसे. असा झालेला आहे, पण भाव आहे, भावनेनी आहे. किंवा कधी गुरु तारू धरी आपण कास. मी तेव्हा म्हटलेलो होतो की तारू या शब्दाचा अर्थ बुडाल्या खेरीज कळत नाही. जर बुडत असेल, नाकातोंडात पाणी जायला लागलं, अगदी टँक मध्ये शिक्षक शिकवतो आहे तेव्हा ते मूल कुडकुडत उभं असतं. मी टँकवर माझ्या नातीला घेऊन जात होतो तर अशी किती छोटी छोटी मुलं अशी कुडकुडत उभी होती. ते शिक्षक जोरात हाक मारतात, ये इकडं, ओढून नेतात आणि तो पाण्यात जरा डुब, नाकातोंडात पाणी गेलं की हात दिल्यावर कसं बरं वाटतं, त्याला तारू म्हणतात. आणि त्याच्या कासेला आपण पकडलेला आहे. पण आपल्याला कुठेही पाण्यात बुडायचं नाहीये आणि कोणीतरी आपल्याला वर काढायचं नाहीये, हा मानसिक भाव सांगितला. अभ्यंतरी लिहिकडे प्रेमाचे नि पवाडे, श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी. पण अशा प्रकारे अभ्यंतरी लिहिकडे जर कोणी एखादा भावना करेल तर बाह्य सेवा करू शकेल. बाह्य सेवा ही जास्त अवघड आहे. अंतःकरणात जितकं चिंतन झालेलं असेल तितकी सेवा घडेल. अंतःकरणात जर तसं चिंतन झालेलं नसेल तर सेवा करणं अवघड आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला क्रम देखील पाहण्यासारखा आहे या आचार्योपासनामध्ये. प्रथम विरहिणी का जैसी वल्लभाते असं म्हणाले. गुरु कुळाच्या ठिकाणी आवड असायला पाहिजे. ती विरहिणी असते ती त्या वाऱ्याशी बोलते, त्या दिशेशी बोलते असं म्हटलेलं आहे. मग गुरु कुळाच्या बाबत आवड पाहिजे, म्हणजे गुरूंचे जे शिष्य आहेत तर ते त्यांचे गुणदोष न पाहता तो गुरूंचा शिष्य आहे म्हणून मोठा आहे एवढ्या भावनेनी फक्त पाहायचं. आणि मग अभ्यंतरी लिहिकडे आत अंतःकरणामध्ये गुरु रूपाचं ध्यान करण्याची उपासना सांगितली, आचार्य उपासना सांगितली. एवढं जर झालं तर बाह्य सेवा करता येईल कदाचित. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, तरी जीवी ऐसे आवाके म्हणे दास्य करी न निके. जीवाचा जो आवाका आहे, ताकद आहे, आपण म्हणतो ना की यथाशक्ती असा शब्द वापरतो. गणपतीचे दिवस आलेले आहेत, यावर्षी बहुतेक वर्गणी मागायला फार कोणी येणार नाही, पण येतात तेव्हा ते म्हणतात तुम्ही 501 रुपये दिले पाहिजेत. आम्ही म्हणतो 51 रुपये देतो, अशी सुरुवात होते. आणि मग देणारा म्हणतो की आता बस ही एवढीच माझी शक्ती आहे, म्हणजे 101 रुपये देतो, यथाशक्ती दिले म्हणतो. तर याला यथाशक्ती म्हणत नाहीत. यथाशक्ती म्हणजे जेवढी शक्ती आहे देण्याची तेवढी, त्याला यथाशक्ती म्हणतात. विनोबा असं म्हणतात की शक्तीचं टोक जिथं गळून पडतं याच्या पुढे शक्ती लावणं शक्य नाही, त्याला यथाशक्ती असं म्हणतात. म्हणून गुरूंची सेवा यथाशक्ती करायची म्हणजे तिथं तुमची शक्ती जेवढी आहे तेवढी लावायची. माझ्या इंद्रियांची शक्ती संपूर्ण लावायची, पण इंद्रिय दमल्यानंतर देखील इंद्रियांना शक्ती येते. ती जीवाची शक्ती असते, त्याचा अनुभव माऊलीला असतो. तिची बिचाराची जागरण चाललेली असतात, मूल झोपत नसतं. घरातले सगळे म्हणतात की तू आणि आता तुझं मूल. तिच्यापाशी कुठून शक्ती येते? तिलाही झोप आलेली असते, तिचीही इंद्रिय थकलेली असतात, तिलाही शक्य नसतं, पण तिला जीवातून शक्ती मिळते. जागरणाची शक्ती जीवातून मिळते. तो उठला, त्याचं दूध गरम करून आणा, त्याला पाजा, तो झोपेपर्यंत आपण जाग राहा, तो झोपल्यावर मग आपण झोपा, तो उठला की लगेच उठा, ही शक्ती जीवातून मिळते. जीवातून शक्ती मिळण्याचा मानवी जीवनामध्ये अनुभव आईला येतो. आईखेरीज मला असं वाटतं की हा अनुभव दुसऱ्या कोणाला येत नसावा. सगळी शक्ती लावलेली आहे, इंद्रियांची थकली तरी देखील शक्ती आहे, मनाची आहे, बुद्धीची आहे, निर्धाराची आहे, ती जीवाची शक्ती आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी जीवी ऐसे आवाके, जेवढा आवाका आहे त्या आवाक्यानी. म्हणे दास्य करीन निके, मी दास्य करीन. बुद्धिवाद्याला पहिली इथंच ठेच लागते. दास्याच्या ठिकाणी ठेच लागते. तो बुद्धीनी समजून घ्यायला तयार असतो. परमार्थ समजून घ्यायचा आहे, बुद्धीनी समजून घ्यायला तयार असतो, तर्कानी समजून घ्यायला बरं वाटतं, आनंद वाटतो. एखादं भूमितीतलं प्रमेय सुटलं की जसा आनंद व्हायचा, मला तर व्हायचाच, तसं एखादं अवघड प्रमेय निरूपणातून समजलं, वा हा आनंद घेता येणं शक्य आहे. पण अशा व्यक्तीला दास्याच्या ठिकाणी ठेच लागू शकते. दास होणं अमान्य असतं. म्हणजे आत्ताची जी शिक्षण पद्धती आहे आणि आत्ताचं सुसंस्कृत समजलं जाणारं जग आहे, त्या जगामध्ये दास ही कल्पना नाहीये. मनुष्यानी मनुष्याचं दास व्हावं ही कल्पना नाहीये. ही कल्पना शिकवली नाही जात आणि ते एक प्रकारे या सुसंस्कृत जगात बरच आहे, बरोबरच आहे. याच कारण जी पिळवणूक होते ती सगळी पिळवणूक मनुष्याला मनुष्याची करावीशी वाटते, ती या दास आणि मालक या भावनेतून करावीशी वाटते. आपण पैसे मोजणारे आहोत आणि मी सांगेन तसं गुमान ऐक. ही दास्यत्वाची पद्धत आज अमान्य आहे. परमार्थामध्ये देखील, म्हणजे मी जेव्हा प्रथम स्वामीजींकडे गेलो, माझ्या एका मित्रांनी मला नेलं आणि मी त्यांना पाहून अवाकच झालो. आपल्या खुर्चीत बसलेले पाठीमाग कापडाचे गठ्ठे आहेत, काउंटर आहे एका बाजूला, एका बाजूला बसण्याचं काउंटरच्या आत जागा केलेली आहे, तिथं आपल्या सद्गुरूंचा फोटो तिजोरीवर ठेवलेला आहे, पवित्र वातावरण वाटतं आहे, एक प्रकारे निसंग दुकानदार संसारी कोणीतरी काही वेगळं आपण पाहतो आहोत असं वाटत होतं। त्यांचं बोलणं मृदू मधुर, त्यांची दृष्टी वेगळी, त्यामुळे मला तिथं बरं वाटलं। पण माझ्या मित्रांनी ते झाल्यानंतर तो आम्ही बसलेले होतो, ते खुर्चीवर होते बसलेले खाली पाय सोडून, तर त्यांनी गुडघे टेकून त्यांच्या पायावर डोकं ठेवून त्यांना नमस्कार केला। तसं पाहायचं झालं तर तेव्हा मी 19 वर्षांचा होतो, 19 वर्षांच्या काळामध्ये असा नमस्कार मनुष्यांनी मनुष्याला केलेला मी पाहिलेलाच नव्हता। असाही नमस्कार केला जाऊ शकतो आई वडिलांना वाकून, जे पायाला देखील हात नाही लावायचा तर जमिनीवर हात ठेवून आपला नमस्कार खाली वाकून। तर इथं मी पाहिलं की एक व्यक्ती गुडघ्यावर गुडघे टेकून खाली मान मस्तकावर टेकून नमस्कार करते आहे आणि हात जोडून तशीच बसते आहे, ते प्रसाद देत आहेत आणि आनंदाने वर्षाव करत आहेत, आशीर्वाद देत। मला त्याच्यात गैर काही वाटलं नाही, पण आश्चर्य मात्र वाटलं, कारण मी असं कधीच पाहिलेलं नव्हतं। आणि मग माझी पाळी होती, मीही निसंकोचपणे तसाच बसलो, त्यांच्या पायांवर डोकं ठेवलं। परत डोकं वर करून हात जोडले, त्यांनी प्रसाद दिला आणि हात उंचावून आशीर्वाद दिला। मी याच शिक्षणातून वर आलेलो होतो, जे आता मी वर्णन करतो आहे ते। पण नंतर मी असं पाहिलं की कितीतरी मंडळी त्यांच्या समोर जेव्हा प्रथम आली तेव्हा फार संकोचाने जेमतेम नमस्कार करून बाजूला झाली। पायावर डोकं ठेवणं तर सोडाच, डोकं ठेवलं तर ठेवलं आणि उचललं, कारण संस्कारच नाहीयेत की अशा प्रकारे नमस्कार करता येतो। आणि मग नंतर त्याच मंडळींना मी पाहिलं, एखाद्या वर्षांनी, दोन वर्षांनी, चार वर्षांनी पूर्ण भावाने नमस्कार केला, हेही पाहिलं। दास्यत्व हे हळूहळू मूर्तांना देखील पाहिलं, पण प्रथम प्रतिक्रिया ही नमस्कार करताना मोठ्या संकोचाची असणारी अशी पाहिली। दास तर द्या सोडून नमस्काराचं चाललंय। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी जीवी ऐसे आवाके म्हणे दास्य करीन निके उत्तम दास्य करीन। हे जे दास्य आहे या दास्याखेरीज, म्हणजे उत्तम दास्य भाव झाल्याखेरीज, त्याच्या आधीच्या ज्या पारमार्थिक साधना आहेत त्या साधना अपुऱ्या असतात। म्हणजे साधनेला सुरुवात श्रवणापासून होते। ऐक परमार्थाचे साधन जेणे होये समाधान, ते तू जाणगा श्रवण निश्चयसी। श्रवणापासून साधनेला सुरुवात होते। क्रम सांगताना श्रवणम, कीर्तनम, विष्णोः स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदम, वंदनम, दास्यम, खूप पुढे आहे दास्य। दास्यापासून सुरुवात नाही सांगितलेली, म्हणून कोणीही प्रथम आला आणि त्यांनी नमस्कारही नाही केला तरी चालतो, कारण गुरुंना अशी काही आवड नाहीये नमस्कार करून घेण्याची। त्यांनी नमस्कार नाही केला तरी चालतो, त्यांनी श्रवण करावं ही अपेक्षा आहे, ती पहिली भक्ती आहे. दास्य भक्ती फार पुढे आहे, वंदन नाही केलं तरी चालतं, त्यांनी प्रथम श्रवण करावं एवढी अपेक्षा असते. श्रवणाशिवाय परमार्थ होत नाही. श्रवण करत असला तरी दास्य निर्माण व्हायला वेळ लागतो. सगळेच श्रवण करणारे दास्य भक्तीत नसतात, तो केवळ जोखत असतो. कदाचित अनेक ठिकाणी ऐकून आलेला असतो, यांनी हे सांगितलं, त्याची सांगण्याची काय रीत आहे, फार सुंदर, याची विनोदी आहे, त्याची गोष्टी सांगत आहे, याची तर्क शुद्ध आहे. म्हणजे वक्त्याला जोखण्याचं काम चाललेलं असतं, वक्त्याची परीक्षा घेण्याचं काम एका परीने चाललेलं असतं, आणि ते योग्यच आहे. अशा करता योग्य आहे की आपण ज्याच्याकडे आलेले आहोत तर तो काय सांगतो हे तर प्रथम समजलं पाहिजे. प्रथम दास कसा होणार? म्हणून श्रवण करतो आहे, पण श्रवण करण्याचा दास नसतो, तो फार उशिरा दास होतो. आधी श्रवणच आहे. श्रवण झाल्यावर श्रवणाचेही जणू वेध लागतात, तो यायला लागतो, वारंवार यायला लागतो, ऐकून त्याचे विचार बदलतात. आपल्यामध्ये जो बदल झालेला आहे तो ज्याच्यामुळे झालेला आहे त्याच्याबद्दल प्रेमही वाटतं, आदरही वाटतो, पण दास नसतो झालेला. तो त्याचे गुणगान देखील गातो, तो सगळ्यांना सांगायला सुरुवात करतो की एका चांगल्या ठिकाणी मी गेलेलो आहे, तुम्ही बघा. तो त्यांची स्तुती करायला सुरुवात करतो, पण तरीही दास नसतो झालेला. ती स्तुती अंतःकरणपूर्वक असते, ऐकलेलं असतं म्हणून असते, बुद्धिपुरस्सर देखील असते. आणि मग नंतर अगदी जरी वेध लागले तरी देखील त्याचं नाम तोंडात आल्यासारखं होतं, पण दास नसतो झालेला, त्याच्यापासून सुचत नाही असं होतं. म्हणून अनेक वेळेला त्याला आठवतो. हे सगळं विष्णूंच्या बाबत सांगितलेलं आहे. विष्णू हे प्रतीक आहेत गुरूंचं, म्हणून विष्णू स्मरण. खरं गुरूंचं स्मरण, स्वरूपानंदांकडे गेला, त्यांचे ग्रंथ वाचले, त्यांच्याबद्दल सांगायला लागला, तर स्वरूपानंद हे हा शब्द तोंडात वारंवार येईल. आता तेच विष्णू असतील. माधवनाथांकडे गेला, श्रवण करायला लागला, दास नाहीये झालेला, पण श्रवण करायला लागला, मग त्यांची स्तुती गायला लागला, अनेकांना ती सांगायला लागला, आणि मग त्यांचं नाम मुखात येणं, त्यांनी आपल्या आयुष्याचा वेध घेणं, हे विष्णू स्मरण आहे. आपण एक अभंग ऐकूया. सद्भक्त अभिजित हळबे एक अभंग सादर करतील.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. राहुरी जगत कमरा से परी राहुरी जगत विचरी हरित असे सरिता विचरी हरित असे
देखील उद्भवलेली नसेल अशी शक्यता आहे. तो अगदी कीर्तन करत असेल तरी दास्य भक्ती आलेली असेल असं सांगता येत नाही. आणि हा शुद्ध परमार्थ विचारातला कीर्तन विचार मी सांगतोय. प्रोफेशनल कीर्तनकार तर सोडूनच द्या, जे कीर्तन करताना अनेकांच्या मनात भक्ती निर्माण करतात आणि स्वतः बिदागी करता म्हणून खटपट करतात, बोलणी करतात, ठराविक बिदागी मिळाली नाही तर कीर्तनाला येणार नाही, हा भक्तीचा व्यवहार आहे. ही गोष्ट तर फारच दूर आहे. इथलं कीर्तन म्हणजे सद्गुरूंचे गुणगान आहेत, पण तोही दास झालेला असेल असं नाही. आणि अगदी स्मरण अखंड राहिलं तरी तो दास झालेला असेल, अजून दास्यत्व दूरच आहे. पादसेवन या भक्ती प्रकाराचा अर्थ बऱ्याच वेळेला सेवेच्या अंगानेच घेतला जातो, पण सद्गुरु ज्या भूमिकेमध्ये आहेत, सद्गुरु ज्या बोधाच्या भूमिकेमध्ये आहेत, त्या बोधाचं सेवन करणं म्हणजे पादसेवन आहे. सद्गुरुजी साधना सांगतात ती साधना करणं म्हणजे सद्गुरूंची सेवा आहे पादसेवनामध्ये. हे जे पादसेवन आहे ते पादसेवन तेची जाणावे काया वाचा मनोभावे सद्गुरूंचे पाय सेवावे सद्गती कारणे असं म्हटलेलं आहे. ही सद्गती म्हणजे सद्गुरूंनी दिलेला जो अनुग्रह आहे त्याप्रमाणे साधना करणं आहे. समर्थांनी मार्ग होये परी अंतरिक्ष, या पादसेवनामध्ये मार्ग आहे पण तो अंतरिक्षाकडे जाणार आहे, हे अंतरिक्ष आहे. जेथे सर्व ही पूर्व पक्ष आत्मा ठाईचा अलक्ष लक्ष वेना असं समर्थ म्हणतात. आत्मा हा अलक्ष आहे, लक्षे जयासी लक्षावे ध्याने जयासी ध्यावे तेगे आपणची व्हावे त्रिविधा प्रचिती, म्हणजे ध्यानामध्ये हा बोध होणं याला पादसेवन म्हटलेलं आहे. पाहणार पाहणे म्हणजे पाहणारा, पाहणार म्हणजे पाहणे म्हणजे पाहण्याची प्रक्रिया, आणि पाहणे जया लागले ते म्हणजे परमात्मा. हे तद्रूपत्वे प्राप्त झाले तरीच बाणावे जाणले समाधान, याला पादसेवन म्हटलेलं आहे समर्थांनी. हे पादसेवन म्हणजे ध्यानातलं सुख, ध्यानामध्ये उत्तम स्थिती प्राप्त होणं, हे झालेलं असेल तरी तो दास्य भावात गेलेला नसण्याची बरीच शक्यता असते, तो दास नसतो झालेला. तर उपयोगवादाप्रमाणे सद्गुरूंकडून घ्यायचं आणि आपण अनुभवायचं, इथं सद्गुरूंचं महत्व संपलं. आपण आता ते प्राप्त केलं, प्राप्त करतोय हा भाव. म्हणून पादसेवनामध्ये आत्मप्राप्तीचा अनुभव येणं ही मोठीच गोष्ट आहे, पण ते दास्य नसेल. त्याच्या पुढे जाऊन म्हणजे हा अनुभव साठवून तो हळूहळू अनहंकारी होणं गरजेचं असतं, नाहीतर ध्यानामध्ये अनुभूती येणारा स्वतःला इतरांपेक्षा वेगळा समजायला लागू शकतो. म्हणजे इतर मंडळींपेक्षाही वेगळा समजतो आणि सद्गुरूंच्याही बरोबरीचा असा स्वतःला समजू शकतो, कारण सद्गुरु जिथे आहेत तो अनुभव आला ध्यानाच्या वेळेला, पण भक्ती ही त्याच्याही पुढे जाते. आणि त्याच्या ठिकाणी एक प्रकारे कृतज्ञता निर्माण होते की हे ज्यांनी दिलं, ज्याच्या कृपेने हे लाभत आहे, त्याची जाणीव अंतःकरणात राहून तो पूजनीय आहे असं वाटायला सुरुवात होते, त्याची पूजा करावी असं वाटायला सुरुवात होते. हे दास्याच्या जवळ आहे. तो अर्चन करायला लागतो, तो पूजन करायला लागतो, तो नमस्कार करायला लागतो. इथं खरा नमस्कार संभवतो, वंदनम देखील इथं येतं. आणि मग दास्य निर्माण होतं. ज्ञानेश्वर महाराज ज्या ज्ञानोत्तर भक्ताचं वर्णन करतायत, आचार्य उपासना करणारा ज्ञानी पुरुषाच्या लक्षणात आलेला आहे, तो दास्याच्याही पलीकडे जाऊन, दास्य भावाच्याही पलीकडे जाऊन सद्गुरु आता त्याला आपला समजतात, सखा समजतात. तो सद्गुरूंना नाही समजत, पण सद्गुरु आता त्याला सखा समजतात. सद्गुरु आता त्याच्या खांद्यावर हात टाकतात. सद्गुरु आता त्याच्याशी विश्वासाने बोलतात. मी असं वाचलं की नवरत्न हार 9 ओव्या कारागृहामध्ये असताना स्वानुभवाच्या स्वरूपानंदांनी लिहिल्या आणि कारागृहातून सुटल्यानंतर आपल्या सद्गुरूंकडे आले, गणेशनाथांकडे, आणि त्यांना त्या ओव्या सादर केल्या. त्या ओव्या गणेशनाथांनी वाचल्या. वाचत असताना त्यांच्या मुखावरचे भाव हळूहळू बदलत गेले. त्या सगळ्या ओव्या वाचल्यानंतर त्यांच्या तोंडातून उद्गार बाहेर पडले, वाह. तू तर स्वरूपानंदाचा अधिकारी झालास, असं म्हणाले. आता इथून पुढे संप्रदायाचं काम तुलाच करायचं आहे. याला सख्य म्हणतात. आता इथून पुढे हा संप्रदाय तुला सांभाळायचा आहे, असं ते म्हणाले. सद्गुरूंनी विश्वास टाकणं आणि अशा प्रकारे सद्गुरूंनी सख्य व्यक्त केल्यानंतर देखील दास्य भावात राहणं हेच शिष्याचं काम आहे. दास्य भावात राहून चालता बोलता निचेष्टित पडिले नसता मुक्ती लाभे सायोज्यता सद्गुरुचे नि योगे, असं या सद्गुरूंनी सख्य व्यक्त केल्यानंतर कालांतराने होत असतं. काही एक अनुभव आल्यामुळेच सख्य व्यक्त करतात, पण याचा अर्थ तो पोहोचला असं धरायचं नाही. त्यांनी तशाच नम्र भावाने साधना करत राहायची. म्हणून दास्य भावाकरता फार मोठा प्रवास करायला लागतो. दास्य भावाशिवाय श्रवण शक्य आहे. त्याच्यात मीमांसा आहे, विश्लेषण आहे. पण या मीमांसा आणि विश्लेषणामध्ये अहंता राहतेच, पण दास्य भावाने श्रवण शक्य आहे. इतका पुढे गेल्यानंतर श्रवणाच्या वेळेला दास्य भाव नव्हता सुरुवातीच्या, पण आता दास्य भाव आल्यानंतर जे श्रवण घडतं त्या श्रवणाची परिनिराळी असते. ते श्रवण वेगळं. आपल्या हिताकरता सांगताहेत, आपले स्वामी सांगताहेत, असा त्याच्यामध्ये भाव असेल. आता मीमांसा नसेल, विश्लेषण नसेल, समजून घेणं असेल, पण विरुद्ध तर्क नसेल, वाह काय बोललात असं नसेल. एक साधक दुसऱ्या साधकाला म्हणतो की काय छान बोललास, तसं स्वामीजींना कोणी म्हटल्याचं मला आठवत नाही. वाह वाह काय काय बोललात आज तुम्ही, कारण तुम्ही त्याची मीमांसा करताय, तुम्ही त्याचं विश्लेषण करताय, तुम्ही त्यांना शाबासकी देताय, तुम्ही भले भले म्हणताय. त्याच्याकरता ते तुम्हाला सांगत नव्हते, तर ते तुम्हाला जे सांगतायत तर ते तुमच्या गळी उतरावं म्हणून सांगत होते. जसं असं म्हणतात की मी लहानपणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जायचो, तिथं वक्ता येऊन भाषण करून गेल्यानंतर जे प्रथमच नवीनच आलेले असायचे ते टाळ्या वाजवायचे आणि मग कोणी सांगायचं की टाळ्या नाही वाजवायच्या, संघाच्या बौद्धिक वर्गात टाळ्या नाही वाजवायच्या. मी म्हटलं हा काय प्रकार आहे, तर मला असं सांगितलं की आपल्याला समजून सांगण्यासाठी जो येतो त्याचं समजून घ्यायचं असतं, टाळ्या वाजून त्याच्यापेक्षाही म्हणजे त्याचंही कौतुक करणारं व्हायचं नसतं. जसे तुमचे वडील तुम्हाला म्हणाले की अभ्यास कर, वा वा काय काय हिताची गोष्ट सांगितली, असं म्हणायचं नसतं. नेहमी खरं बोल, चांगला वा, चांगला नागरिक हो, वाजवल्या टाळ्या, असं करायचं नसतं. तर ते ऐकायचं असतं, ते तुम्ही तसं होण्यासाठी सांगितलेलं आहे, टाळ्या वाजवण्यासाठी नाही. तसं आता दास राहून दास्य भाव आहे आणि श्रवण करतो आहे, त्या श्रवणामध्ये वेगळं असेल. म्हणजे दास्य भाव राखून श्रवण शक्य आहे, दास्य भाव राखून कीर्तन शक्य आहे. अनंतर आठवल्यांची कीर्तन जर ऐकली असतील तुम्ही तर दास्य भाव ठेवून कसं कीर्तन करायचं. एवढा 6 फूट उंचीचा लाल बुंद गोरा उत्तम तब्येत असणारे भरदार आवाज असणारे अनंतराव सद्गतीत व्हायचे. म्हणजे अशा अशा पुरुषाकडून असा कोमल भाव व्यक्त होतो. दासगणू महाराजांबद्दल काही सांगायचं झालं कीर्तनात तर त्यांचा आवाज थरथरायचा. दास्य भाव राखून कीर्तन शक्य आहे, दास्य भाव राखून नामस्मरण शक्य आहे. म्हणून तुम्ही आम्ही जी साधना करतो नामस्मरणाची, की ज्या साधनेतून राम नाम सब कोई कहे ठग ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद करे वो नाम कुछ और, हे जे और नाम आहे, वेगळं नाम आहे, ते दास्य भाव राखून केलेलं नाम आहे. नाहीतर नाम नामी नामधारक एकही विचार मनात उठून देऊ नका, एकरूपता साधा ही कवायत आहे. हे सगळं करायचं आहे, पण जो ज्याच्या करता नाम घ्यायचं त्याचे आपण कोणीतरी दास आहोत. या भावानी केलेलं नामस्मरण निराळं राहतं, नामस्मरण निराळं आणि दास्य भावानी केलेलं नामस्मरण निराळं, दास्य भावानी केलेलं ध्यान निराळं राहतं, नुसतं ध्यान निराळं, दास्य भावानी केलेली पूजा निराळी राहते, नुसती पूजा निराळी. ट्रान्झिस्टर लावलेला आहे, बातम्या ऐकतो आहे, रेडिओच्या जाहिरातीही चाललेल्या आहेत आणि पूजाही चाललेली आहे. ही पूजा नाही, ही पूजा आहे पण कर्मकांड आहे. पण दास असेल आणि पूजा असेल तर मग त्याला नामदेवच व्हायला लागेल. रामकृष्ण कालीमातेची पूजा करायचे, तसं दास्य भाव जर निर्माण झाला तर पूजेत वेगळी मजा येईल, पूजा ही अंतरंग होऊन जाईल. दास्य भाव आणि वंदन ही खूप वेगळी गोष्ट आहे. नुसतं वंदन, नुसता नमस्कार आणि दास्यभावासकट नमस्कार. नमस्कार देखील पाहण्याची गोष्ट आहे, दासानी केलेला, तो पाहत राहावा असा वाटेल. मी स्वामीजींबरोबर आळंदीला गेलो होतो, स्वामीजींनी तिथं नमस्कार केला, त्यांच्या मागच मी उभा होतो. गुडघे टेकून बसले, समाधीकडे पाहत होते आणि मग त्यांच्या बरोबर आणलेलं होतं ते सगळं. किती भावानी समाधीला अर्पण केलं त्यांनी. प्रथम डोकं ठेवलं, मग नंतर डोकं उचलून परत नमस्कार केला आणि मग त्यांनी समाधीला मिठी मारली आणि समाधीला देखील किंचित पायऱ्या केलेल्या असतात, तशा तिथेही आहेत आळंदीला. तर त्याच्या मधल्या किंवा खालच्या पायरीवर असेल, बहुधा मधल्या. त्यांनी आईच्या मांडीवर जर कोणी डोकं टेकवलं तर कपाळ नाही टेकवत, गाल टेकवतो. तस किंचित काळ गदगदले, परत बसते झाले, नमस्कार केला, मोठ्या प्रेमाने समाधीवरून हात फिरवला आणि उठले. हा दास्य भावाने केलेला नमस्कार आहे. तस ते आश्चर्यच झालं. मी आळंदीला आमच्या नाना पाकणीकरांबरोबर गेलो होतो आणि स्वामीजी येणार आहेत हे माहीतच नव्हतं. रांगेत उभा होतो आणि मी माझ्या माग नाना असे आम्ही असताना अचानक रांग थांबवली आणि योगिनी ताई स्वामीजींना घेऊन आली. मला मोठ्या भाग्याने तो नमस्कार पाहायला मिळाला. स्वामीजी सरला ताई, योगिनी ताई आणि एक दोन जण स्वामीजींबरोबर होते. स्वामीजी तिथं नमस्कार करून बाहेर पडले. पंढरपूरलाही माझ्या भाग्याने तसंच झालं. मी स्वतंत्र रांगेत उभा होतो आणि माझ्या पुढं दोन तीन जण असतील, नमस्कार राहिले, तेवढ्यात नमस्कार थांबवण्यात आले. स्वामीजी आले तिथं, त्यांच्याबरोबर एक दोन जण आले, सरलाताई आणि कोणी, बाकी सगळ्यांचे नमस्कार थांबवले गेले. ते पंढरीनाथांच्या समोर उभे राहिले, त्यांनी हात जोडून प्रथम नमस्कार केला, मग नंतर पंढरीनाथांचे पाय थोडे चेपले त्यांनी किंचित. कोणी जर नीट पाहिलं असेल तर लाखो लोकांचे नमस्कार होऊन होऊन पाय देखील किंचित झिजलेत. परत त्यांनी त्या पायांवर डोकं ठेवलं, किती भक्तिभावाने नमस्कार केला. तिथं असलेल्या पुजाऱ्यांनी स्वामीजींनी जो हार दिला होता तो पांडुरंगाला अर्पण केला आणि स्वामीजी नमस्कार करत असतानाच तोच हार काढून स्वामीजींच्या गळ्यात पडला. त्यांनी स्वामीजींच्या गळ्यात परत घातला. ते पाहिल्यावर स्वामीजींना एकदम डोळे मिटून नमस्कार केलेला असताना हार गळ्यात येऊन पडला. त्यांना लक्षात आलं. त्यांनी परत एकदा पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. किती नम्रतेने ते पांडुरंगाच्या समोर गेले, तेच हात जोडून गेले. म्हणून दास्य राखून वंदन शक्य आहे. आधीच वंदन, ज्ञानाच्या आधीच वंदन हे वंदन असतं, नुसता नमस्कार असतो. पण दासाचा नमस्कार वेगळा असतो. म्हणून मोठ्या भाग्यानी हा दास्यत्वापर्यंतचा प्रवास घडत असतो. आपल्या ठिकाणी असणारा अहंतेचा भाव आपल्याला दास होऊ देत नाही. तो दास होण्यामध्ये स्वतःला अपमानित होणं समजतो. पण परमार्थामध्ये दास्य होणं, दास्य स्वीकारणं ही फार फार मोठी गोष्ट सांगितलेली आहे, समजलेली आहे. आपल्या इथं सगळ्या संतांनी एकमुखानी म्हणजे व्यासाधिकांपासून आचार्यांपर्यंत, आचार्यांपासून ज्ञानदेवांपर्यंत, या ज्ञानदेवांच्या चौव्या आहेत, तिथपासून सर्व आधुनिक संतांपर्यंत सर्वांनी हे दास्य मोठ्या आनंदाने स्वीकारलेलं आहे. कृष्णमूर्ती म्हणतात, टू अंडरस्टँड, समज आली की झालं, दास्यत्वाची गरज नाही, गुरूंचीही विशेष गरज नाही, असं ते म्हणतात. एक वेळ काय वस्तुस्थिती आहे ती समजून घ्यावी. जीव ब्रह्मैव नापरहा, जीव हा ब्रह्मच आहे, एवढं समजलं की झालं, दास्याचं काही काम नाही. पण मी असं समजतो की त्यांचे गुरु परदेशी होते म्हणून त्यांच्या ठिकाणी असा भाव निर्माण झाला. कृष्णमूर्तींच्या ठिकाणी ही अद्भुत विभूती आहे असं डॉक्टर आणि बेसंटना समजलं. मद्रासच्या किनारपट्टीवर त्यांनी हा मुलगा पाहिला आणि त्याच्या भोवती त्यांना काही एक शक्ती होती, ऍरा असा काही वेगळा दिसला. त्यांनी आई वडिलांची परवानगी घेतली आणि कृष्णमूर्तींना इंग्लंडला नेलं आणि हा भावी जगद्गुरू आहे म्हणूनच तसंच सगळं शिक्षण त्यांना दिलं आणि कृष्णमूर्ती जगद्गुरूच झाले. पण ज्या पद्धतीने त्यांना जगद्गुरू बनवलं गेलं, माझी अशी कल्पना आहे की या गुरु या संस्थेविषयी कृष्णमूर्तींना आदर राहिला नाही. त्यांनी ती थिओसॉफिकल सोसायटी विसर्जित करून टाकली. त्यांना जेव्हा जगद्गुरू बनवलं आणि एवढे मोठे फंड्स त्यांच्या हातात आले तेव्हा त्यांनी ती सगळी संस्थाच विसर्जित केली. मोठं धाडस आहे. मी असं वाचले की लहान कृष्णमूर्ती हसले तर जगद्गुरु या पद्धतीने हसला नाही पाहिजे म्हणून त्यांना थोबाडीत भडकवण्यात आलेली आहे. तू कसं बोलायचं, कसं पाहायचं, कसं हसायचं, कसं चालायचं, असं कठोर प्रशिक्षण त्यांना दिलं. पण त्यांची समजशक्तीच एवढी विलक्षण होती की त्यांना पूर्ण ज्ञान झालं. कृष्णमूर्ती त्या लोकांना आवडतात हे सांगणं त्या लोकांना आवडतं की गुरूंची गरज नाही, समजून घेणं पुरेसं आहे, की ज्यांना अहंकार टाकायला फार कठीण जातं. पण आमच्या परंपरेमध्ये आणि कृष्णमूर्तींचं म्हणणं हे चुकीचं नाहीये, एखादा ज्याला तशी शक्ती असते असा एखादाच कोणीतरी समजूही शकतो, आपण परमात्मा आहोत ही समज त्याच्यामध्ये येऊही शकते, पण हे होणं ही पॉसिबिलिटी फार फार दुर्मिळ घटना आहे। म्हणून हे अंडरस्टँडिंग आहे आणि आपल्या परमार्थाचा विकास आपल्या इथं ज्या पद्धतीने झाला त्या पद्धतीने प्रथम दास्य मुळीच सांगितलेलं नाहीये, दास होण्याची गडबड करण्याचं कारण नाहीये। आधी ऐकून घ्या, आधी ऐका, त्याच्यातून सगळं आपोआप घडेल, मग तुम्ही दास होणं तुम्हाला अभिमानाचं वाटेल, असं आपल्या इथं शिकवलं गेलं। हे अंडरस्टँडिंग जे आहे, हे अंडरस्टँडिंग निर्माण होण्यासाठी जे कृष्णमूर्ती सांगतात, ज्ञानेश्वर महाराज सांगतात, व्यास सांगतात, तर ते अंडरस्टँडिंग निर्माण होण्यासाठी विशिष्ट मार्ग सांगितला आणि त्या मार्गात दास्य हा टप्पा आहे। दास्यानंतर जे अंडरस्टँडिंग दिसतं त्यामुळं गुरु पोचपावती देतात। एरवी सगळा मामला हा स्वतःच्या समजण्याचा राहू शकतो आणि स्वतःचं समजणं गुरूंच्या शिक्कामोर्तबी खेरीज हे प्रत्येकजण कृष्णमूर्ती नाही होऊ शकत, अहंकारी व्यक्ती निर्माण होऊ शकते। असं असल्यामुळं श्रवणापासून ते वंदनापर्यंत गेलेला आता निसंकोच दास्य करायला सुरुवात करतो। इथं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेला जो भक्त आहे तर तो सख्य आणि आत्मनिवेदन झाल्यावर देखील दास होऊ इच्छितो, तो दासाच्या भूमिकेत कायम असतो आणि तसं दास्य जीवी ऐसे आवाके म्हणे दास्य करीन निके, उत्तम दास्य करीन, ज्ञान प्राप्त झाल्यानंतरची भाषा आहे। जैसेनी गुरु कौतुके माग म्हणती असा दास होईल की सद्गुरूंना प्रसन्नता वाटेल। यांनी बोधही प्राप्त केलेला आहे आणि दास्यही आहे, आता याला काही द्यावं असं गुरूंना वाटेल। गुरु प्रसन्न होतील, काही माग असं म्हणतील, मग मी काय मागेन, मी बाह्य सेवा कशी मागेन, याचं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे। ते वर्णन आता आपण यथावकाश आणि पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।
हरी 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 ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामी जी स्वामी जी। बुला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। हरि हरि।